आदिनाथाय नमोस्तु तस्मै येनोपदिष्टा हठयोगविद्या विभ्राजते प्रोन्नतराजयोगम् आरोढुमिच्छोरधिरोहिणीव चतुरशीतिपीठेषु सिद्धसदाभ्यसेत् द्वासप्ततिसहस्राणां नाडीनां मलशोधनम्।
चतुरशीतिपीठेषु सिद्धमेव सदाभ्यसेत् द्वासप्ततिसहस्राणां नाडीनां मलशोधनम्। चतुरशीतिपीठेषु सिद्धम् एव सदा अभ्यसेत् द्वासप्ततिसहस्राणां नाडीनां मलशोधनम्।
बहु सरलः श्लोकः। चतुरशीतिसङ्ख्याकानि आसनानि सन्ति इति पूर्वमुक्तम्। तत्र तेषु चतुरशीतिसङ्ख्याकेषु आसनेषु सिद्धासनस्यैव अभ्यासः सदा करणीयः। अनेन सिद्धासनेन निरन्तराभ्यासः यदि सिद्धासनस्य तर्हि किं भवति इति चेत् द्वासप्ततिसहस्राणां नाडीनां मलशोधनम् इति। अस्माकं शरीरे योगशास्त्रानुगुणं द्विसप्ततिसहस्राणां नाडीनां उपस्थितिः अस्ति। नाडीनां किं कार्यम् इति चेत् प्राणसञ्चारः नाडीद्वारा सम्भवति। तदर्थं यदा शरीरे नाडीषु यदा प्राणः सञ्चरति तद्वारा एव शरीरस्य शक्तिप्राप्तिः। अतः परन्तु यदा मनुष्यः नित्यजीवनम् अनुवर्तयति तासु नाडीषु मलानां सङ्ग्रहः भवति। तत्क्रमेण यदा मलानां सङ्ग्रहः भवति नाडीषु तत्र प्राणसञ्चारः अनवरुद्धः न भवति। प्राणसञ्चारः नाडीषु अवरुध्यते, नाम आहारविहारव्यवहारेषु तत्र दोषकारणेन नाडीषु मलसङ्ग्रहः भवति। मलसङ्ग्रहेण नाडीनां तत्र अवरुद्धता भवति, प्राणसञ्चारः न भवति। यदा प्राणस्य अनवरुद्धसञ्चारः नाडीषु न भवति तदा रोगोद्भवः इति योगशास्त्रीयं चिन्तनं। रोगस्य किं कारणम् इत्यत्र इदमेव योगशास्त्रस्य विवरणं भवति। अतः सिद्धासनस्य अभ्यासः यदि क्रियते सर्वासां नाडीनां शुद्धिः सम्पद्यते। अतः अभ्यासः कार्यः इति तस्य प्रशंसा अस्मिन् श्लोके क्रियते। अग्रे गच्छामः। आत्मध्यायीमिताहारी यावद्वा दशवत्सरं तदा सिद्धासनाभ्यासात् योगी निष्पत्तिमाप्नुयात्।
आत्मध्यायीमिताहारी यावद्वादशवत्सरं सदा सिद्धासनाभ्यासाद् योगी निष्पत्तिमाप्नुयात्। आत्मध्यायी मिताहारी यावत् द्वादशवत्सरं सदा सिद्धासनाभ्यासात् योगी निष्पत्तिम् आप्नुयात्।
सिद्धासनस्य अभ्यासः कियत्पर्यन्तं कियत् कालावधिकः भवेत् इति विषये अस्मिन् श्लोके विवरणं क्रियते। आत्मध्यायी आत्मानं ध्यायति इति आत्मध्यायी नाम यः मुमुक्षुः तादृशः, किञ्च मिताहारी आहारः मितः भवेत्, परिमितः भवेत्, अत्याहारः न करणीयः, एवमेव अनशनमपि न करणीयम्। अतः परिमितमात्राकं भवेत् भोजनम्। अतः आत्मनः ध्यानं करणीयं, मिताहारत्वं परिरक्षणीयम्। अग्रे मिताहारस्य विषये बहु विवरणं क्रियते, तदवसरे किञ्चित् विस्तरेण कथयिष्यामि। मिताहारः नाम तत्र यथा भगवद्गीतायाम् उक्तं, न अत्यश्नतः योगः अस्ति, न चैकान्तम् अनश्नतः इति। अत्यशनमपि न करणीयम्, अनशनमपि न करणीयम्, मिताहारः सेवनीयः इति। अनन्तरं कश्चित् योगाभ्यासी आत्मध्यायी भवेत् इति, नाम सिद्धिपरः न भवेत् इत्यर्थः। नाम मुमुक्षुः भवेत् सिद्धासनाभ्यासी, न तु सिद्धिकामनया योगासने प्रवृत्तः स्यात्। नानाविध अणिमा महिमादिशक्तीनां सम्पादनार्थं कश्चित् योगाभ्यासः कुर्यात्, किन्तु आत्मध्यानपुरस्सरं सिद्धासनस्य अभ्यासः करणीयः। आत्मध्यायी मिताहारी यावत् द्वादशवत्सरं, नाम द्वादशवर्षपर्यन्तं किं करणीयम् इति चेत्, यावत् द्वादशवत्सरं सदा सिद्धासनाभ्यासात्, नाम सदा द्वादशवर्षाण्यपि सः निरन्तरं सिद्धासनस्य अभ्यासं कुर्यात् इत्यर्थः। तदा निष्पत्तिम् आप्नुयात्। निष्पत्तिः नाम योगसिद्धिः, नाम योगस्य यल्लक्ष्यं तत् प्राप्तुं शक्यते, तन्नाम चित्तवृत्तिनिरोधः इति यदुक्तं, तत् निरन्तरं सिद्धासनाभ्यासेन सिद्ध्यति इति। अतः तत्र व्याख्याता वदति, योगान्तर अभ्यासम् अन्तरेण सिद्धासनाभ्यासमात्रेण सिद्धिं प्राप्नुयादित्यर्थः। केवलम् आत्मध्यायी भूत्वा मिताहारी भूत्वा द्वादशवर्षाणि केवलस्य सिद्धासनस्य अभ्यासं करोति चेदपि अलं, कश्चित् योगमार्गे निष्पत्तिं सिद्धिं प्राप्तुमर्हति इति अस्य श्लोकस्य तात्पर्यम्। अग्रे गच्छामः। किमन्यैर्बहुभिः पीठैः सिद्धे सिद्धासने सति, प्राणानिले सावधाने बद्धे केवलकुम्भके, उत्पद्यते निरायासात् स्वयमेवोन्मनीकला।
किमन्यैर्बहुभिः पीठैः सिद्धे सिद्धासने सति, प्राणानिले सावधाने बद्धे केवलकुम्भके, उत्पद्यते निरायासात् स्वयमेवोन्मनीकला। किम् अन्यैः बहुभिः पीठैः सिद्धे सिद्धासने सति, प्राणानिले सावधाने बद्धे केवलकुम्भके, उत्पद्यते निरायासात् स्वयम् एव उन्मनीकला।
किमस्ति किमन्यैः बहुभिः पीठैः, नाम बहूनि आसनानि, पीठशब्दस्य आसनमित्यर्थः। बहूनि आसनानि किमर्थं करणीयानि? सिद्धे सिद्धासने सति, आसने सिद्धे सति, यदि सिद्धासने सिद्धिः प्राप्ता तर्हि अन्यानि बहूनि आसनानि करणीयानि न भवन्ति इति। एतत् आसनसन्दर्भे, एवमेव प्राणानिले सावधाने बद्धे केवलकुम्भके, नाम एवं सिद्धासनं यदा क्रियते किं जायते इति चेत्, अन्येषाम् आसनानाम् अपेक्षा न भवति। एवमेव प्राणानिले सावधाने, प्राणवायुः अपि सावधानः भवति, नाम तत्र वेगेन उच्छ्वासनिश्वासौ न भवतः। प्राणः दीर्घः सूक्ष्मश्च भवति, नाम सिद्धासनाभ्यासात् इतर आसन निरा भवति, प्राणस्यापि सावधानत्वं, नाम ದೀರ್ಘಸೂಕ್ಷ್ಮತ್ವಂ ಸಿದ್ಧ್ಯತಿ ಬದ್ಧೇ ಕೇವಲ ಕುಂಭಕೆ. ಕ್ರಮೇಣ ಪ್ರಾಣ ಕೇವಲ ಕುಂಭಕ ಸ್ಥಿತಿಮಿ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ. ಕೇವಲ ಕುಂಭಕಸ್ಯ ಪದ ಕೇವಲ ಕುಂಭಕಂ ಇತಿ ಪದಸ್ಯ ಕಃ ಅರ್ಥಃ. ಪ್ರಾಣಾಯಾಮೇ ಕುಂಭಕ ದ್ವೈವಿಧ್ಯಮಸ್ತಿ, ಸಹಿತ ಕುಂಭಕಂ ಕೇವಲ ಕುಂಭಕಂ ಇತಿ. ತನ್ನಾಮ ಸಹಿತ ಕುಂಭಕಂ ನಾಮ ಉಚ್ಛ್ವಾಸ ಸಹಿತಂ ಅಥವಾ ನಿಶ್ವಾಸ ಸಹಿತಂ ಯತ್ ಕುಂಭಕಾಭ್ಯಸನಂ ತತ್ ಕೇವಲ ಕುಂಭಕ ಶಬ್ದೇನ ಉಚ್ಯತೆ. ಯತ್ ಉಚ್ಛ್ವಾಸ ನಿಶ್ವಾಸ ನಿರಪೇಕ್ಷತಯಾ ಕ್ರಿಯತೆ ತತ್ ಕೇವಲ ಕುಂಭಕಂ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ. ತನ್ನಾಮ ಪ್ರಾಣ ಇದಾನೀಂ ಅಹಂ ಪ್ರಾಣಂ ನಾಮ ವಾಯುಂ ಪೂರಯಾಮಿ, ಅಹಂ ಉಚ್ಛ್ವಾಸಂ ಕರೋಮಿ. ವಾಯುಂ ಶರೀರಸ್ಯ ಅಂತಃ ನಾಸಾದ್ವಾರ, ನಾಸಿಕಾ ನಾಸಿಕಾಬಿಲಮಸ್ತಿ ಕಿಲ, ತದ್ವಾರ ಪ್ರಾಣಮಹಂ ಶರೀರೇ ಪೂರಯಾಮಿ. ತತ್ರ ಉಚ್ಛ್ವಾಸ. ಅನಂತರಂ ತತ್ರೈವ ಪ್ರಾಣಂ ಗೃಹಾಮಿ ಅಹಂ, ವಾಯುಂ ನ ತ್ಯಜಾಮಿ. ತತ್ ಉಚ್ಛ್ವಾಸಪೂರ್ವಕಂ ಕುಂಭಕಂ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ. ಏವಮೇವ ಅಹಂ ಪ್ರಾಣಂ ಅಥವಾ ವಾಯುಂ ನಿಸ್ಸಾರಯಾಮಿ ನಾಸಾಪುಟಾಭ್ಯಾಂ. ನಿಸ್ಸಾರ್ಯ ತತ್ರೈವ ಪುನಃ ನಿರೋಧಂ ಕರೋಮಿ. ಝಟಿತಿ ಅಹಂ ಪ್ರಾಣಸ್ಯ ಆಚಮನಂ ನ ಕರೋಮಿ. ತತ್ ಬಾಹ್ಯಕುಂಭಕ ಶಬ್ದೇನ ವ್ಯವಹ್ರಿಯತೆ. ಅಂತಃಕುಂಭಕಂ ಬಾಹ್ಯಕುಂಭಕಂ ಇತಿ ದ್ವಿವಿಧಂ. ಪ್ರಾಣಂ ಪೂರಯಿತ್ವಾ ವಾಯುಂ ಪೂರಯಿತ್ವಾ ತತ್ರೈವ ನಿರೋಧಃ ಅಂತಃಕುಂಭಕ ಶಬ್ದೇನ ಉಚ್ಯತೆ. ಪ್ರಾಣಂ ಬಹಿಃ ವಾಯುಂ ಬಹಿಃ ನಿಸ್ಸಾರ್ಯ ತತ್ರೈವ ಗ್ರಹಣಂ ಪುನಃ ಆಚಮನಂ ನ ಕರಣೀಯಂ. ತತ್ ಬಾಹ್ಯಕುಂಭಕಂ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ. ಏತತ್ ದ್ವಯಮಪಿ ಸಹಿತ ಕುಂಭಕ ಪದೇನ ವ್ಯವಹಾರಮರ್ಹತಿ. ಕಿಂತು ಏತಾದೃಶ ಕುಂಭಕಾಭ್ಯಾಸೇ ಯದಾ ಕ್ರಮೇಣ ಪ್ರಾವೀಣ್ಯಂ ಪ್ರಾಪ್ಯತೆ ದೀರ್ಘಕಾಲ ನೈರಂತರ್ಯ ಸತ್ಕಾರಪೂರ್ವಕಂ ಯದಾ ಅಂತಃಕುಂಭಕಂ ಬಾಹ್ಯಕುಂಭಕಂಚ ಅಭ್ಯಸ್ಯತೆ ತದಾ ಕಿಂ ಭವತಿ ಇತಿ ಚೇತ್ ಪ್ರಾಣ ನಿರೋಧಃ ಸ್ವಯಮೇವ ಸಿದ್ಧ್ಯತಿ. ನಮ ಬಲಾತ್ ಪ್ರಾಣಸ್ಯ ನಿರೋಧಃ ಕರಣೀಯಃ ನಾಪದ್ಯತೆ. ಅತ್ರ ಬಾಹ್ಯಕುಂಭಕೆ ಅಂತಃಕುಂಭಕೆ ಚ ಕಿಂ ಕೃತಂ. ಪ್ರಾಣಮಹಂ ಪೂರಯಾಮಿ ಅಹಂ ನಿಗೃಹಾಮಿ. ಅಥವಾ ಬಾಹ್ಯಕುಂಭಕೆ ಪ್ರಾಣಮಹಂ ನಿಸ್ಸಾರಯಾಮಿ ಪುನಃ ನಿಗೃಹಾಮಿ. ತತ್ರ ಕೇವಲ ಕುಂಭಕ ಸ್ಥಿತೌ ಏತಾದೃಶ ಕುಂಭಕಾಭ್ಯಾಸ ಪ್ರಾವೀಣ್ಯಾತ್ ವೈಶಾರದ್ಯಾತ್ ಸ್ವಯಮೇವ ಪ್ರಾಣಃ ಸ್ಥಿತಃ ಭವತಿ. ಚಲಃ ನ ಭವತಿ, ಸ್ಥಿತಃ ಭವತಿ. ತಾದೃಶಂ ಪ್ರಾಣಸ್ಯ ಸ್ವಯಮೇವ ಸ್ವಾಭಾವಿಕತಯಾ ಸ್ಥಗನಂ ಯದಸ್ತಿ ತದೇವ ಕಿಮಿತ್ಯುಚ್ಯತೆ ಕೇವಲ ಕುಂಭಕಂ ಇತಿ ಪದೇನ ಉಚ್ಯತೆ. ಸಿದ್ಧಾಸನಂ ಕ್ರಿಯತೆ ಚೇತ್ ಆದೌ ಪ್ರಾಣಃ ಸಾವಧಾನಃ ಭವತಿ. ಕಿಂಚ ಅನಂತರಂ ಕಾಲಕ್ರಮೇಣ ಕೇವಲ ಕುಂಭಕ ಸ್ಥಿತಿರಪಿ ಭವತಿ. ಕೇವಲ ಕುಂಭಕೆ ಸಿದ್ಧೇ ಕಿಂಚ ಕಿಂ ಭವತಿ. ಉತ್ಪದ್ಯತೆ ನಿರಾಯಾಸಾತ್ ಸ್ವಯಮೇವ ಉನ್ಮನೀ ಕಲಾ. ನಾಮ ಉನ್ಮನೀ ಸ್ಥಿತಿ. ನಮ ಯದಾ ಪ್ರಾಣ ಸ್ವಯಮೇವ ಅಚಲ ಸಂಪದ್ಯತೆ ತದಾ ಮನಃ ಅಪಿ ಕಿಂ ಭವತಿ ತತ್ರ ಅವೃತ್ತಿಕಂ ಭವತಿ ಉನ್ಮನೀ ಅವಸ್ಥಾ ಇತಿ. ನಾಮ ತತ್ರ ಮನಃ ಮನಸಃ ಸಾಮಾನ್ಯ ಅವಸ್ಥಾ ಕೀದೃಶಿ ಇತಿ ಚೇತ್ ಸರ್ವದಾ ಅಪಿ ವೃತ್ತಿಸಹಿತತ್ವಂ. ಮನಸಃ ಉದಾತ್ತ ಅವಸ್ಥಾ, ಉನ್ನತ ಅವಸ್ಥಾ, ಉನ್ಮನೀ ಅವಸ್ಥಾ ಕೀದೃಶಿ ಇತಿ ಚೇತ್ ಸಾ ಅವೃತ್ತಿಕ ಸ್ಥಿತಿ. ನಮ ಪ್ರಾಣಸ್ಪಂದ ಮನಸ್ಪಂದ ಉಭಯೋ ಸಂಬಂಧ ಭವತಿ. ಪ್ರಾಣಸ್ಪಂದ ಯದಾ ಸ್ಥಗಿತ ಭವತಿ यदा प्राणस्पन्दः अविद्यमानः भवति मनसः अपि स्पन्दः न भवति. तस्मात् समाधिस्थितिः चित्तवृत्तिरूपसमाधिस्थितिः एव उन्मनी इति पदेन व्यवह्रियते. तदपि निरायासात् सिद्ध्यति, नाम क्लेशेन विना सहजतया सुलभतया सिद्ध्यति. अतः आरम्भे सिद्धासने पाटवम्, तेन प्राणस्य सावधानता, ततः क्रमेण केवलकुम्भकसिद्धिः. केवलकुम्भके सिद्धे उन्मनी स्थितिः जायते, तन्नाम चित्तवृत्तिनिरोधः अपि सम्पद्यते. अतः एतस्य सर्वस्यापि किं मूलं, कुतः आरम्भः?
सिद्धासनं.
सिद्धासनस्य एषा प्रशंसा इति अवगन्तव्यम्. अग्रे गच्छामः. द्विचत्वारिंशत्तमः श्लोकः. तथैकस्मिन्नेव दृढे बद्धे सिद्धासने सति बन्धत्रयमनायासात् स्वयमेवोपजायते.
तथैकस्मिन्नेव दृढे बद्धे सिद्धासने सति बन्धत्रयमनायासात् स्वयमेवोपजायते. तथा एकस्मिन् एव दृढे बद्धे सिद्धासने सति बन्धत्रयम् अनायासात् स्वयम् एव उपजायते.
तथा च इत्यर्थः. किञ्च नाम पूर्वं सिद्धा अस्मिन् नाम अस्मिन् प्रकरणे अधुना सिद्धासनस्य वैशिष्ट्यम् उच्यमानमस्ति. तथा च इतोपि किञ्चित् समुच्चयार्थे तथा शब्दः प्रयुक्तः. किञ्च अयमपि अर्थः अस्ति. पूर्वत्र एकं सिद्धासनं यदि तत्र पाटवं लभ्यते, अन्यत् सर्वं सिद्ध्यति इत्युक्तं किल, तेनैव क्रमेण तथा नाम तेन प्रकारेण नाम एकस्य सिद्धस्य सम्यग् अभ्यासेन तथा एकस्मिन्नेव दृढे बद्धे सिद्धासने सति, तन्नाम एकं तत् सिद्धासनं यदि दृढतया बध्यते, दृढतया नाम बहु सम्यक्तया, तत्र शास्त्रोक्तप्रकारेण स्थिरसुखम् इति यदुक्तं तदेव अत्र दृढपदेन निरुक्तं ग्राह्यं. तथा यदि सम्यक् सलक्षणं लक्षणानुसारितया सिद्धासनम् एकमेव, एकस्मिन् तत्र सतिसप्तमी प्रयोगः अस्ति, एकस्मिन् सिद्धासने दृढे बद्धे सति किं भवति इति चेत् बन्धत्रयम् अनायासात् स्वयमेव उपजायते. अग्रे तृतीयाध्याये बन्धानां विषये उच्यते. त्रिविधबन्धाः प्रमुखाः भवन्ति, मूलबन्धः, उड्डयानबन्धः, जालन्धरबन्धः इति. नाम तत्र शरीरस्य त्रिषु स्थानेषु सङ्कोचः करणीयः, तेन प्राणः त्रिषु स्थानेषु गृह्यते. तेषु तेषु स्थानेषु प्राणस्य बन्धनं कर्तव्यं, विशिष्टं तत् स्थानत्रयं. मूलबन्धः नाम गुदस्य भागे तद्भवति, उड्यानबन्धः उदरप्रदेशे भवति, जालन्धरबन्धः कण्ठप्रदेशे भवति. एवं बन्धत्रयं तत् प्रमुखं भवति. तत् यदा सिद्धासनं बहु सम्यक् क्रियते तदा इदं बन्धत्रयं स्वयमेव आयासेन विना तत् स्वयमेव उत्पद्यते इति. यदा प्राणायामः आसनं बन्धसहिततया क्रियते तस्य फलमधिकं, प्रयोजनम् अधिकं, तद् इण्टेन्सिफै भवति. नाम तस्य आसनस्य, तस्य प्राणायामस्य प्रयोजनं बहु वर्धितं भवति इति योगशास्त्रविदः वदन्ति. तस्मात् यदा नाम सिद्धासनं बन्धत्रयाभ्यासस्य अत्यन्तम् अनुकूलम् आसनं भवति इत्यर्थः। नाम सामान्यतया किञ्चन आसनं क्रियते, परन्तु बन्धसहिततया, एतद् बन्धत्रयसहिततया, यथायोग्यं बन्धत्रयसहिततया यदि क्रियते तर्हि तस्य आसनस्य फलं किं भवति? अधिकं भवति, तत् फलप्रकर्षः जायते बन्धत्रयसहिततया आसनाभ्यासात्। तस्मात् सिद्धासनं यदि क्रियते तद् बन्धत्रयं स्वयमेव आविर्भवति इति पुनः सिद्धासनस्य प्रशंसा। नाम पूर्वतने श्लोके सिद्धासनेन सह प्राणायामः सम्बद्धः कृतः, किञ्च तत्र उन्मनीकला इति समाधेः सम्बन्धः कृतः। अस्मिन् श्लोके बन्धानामपि सम्बन्धः सिद्धासनेन कृतः भवति। नाम समग्रे नाम अस्मिन् ग्रन्थे चत्वारः एव विषयाः, आसनं, प्राणायामः, बन्धाः, अनन्तरं समाधिः इति। नाम चतुर्णामपि सम्बन्धः अत्र अनेन योजितः भवति। एकचत्वारिंशत्, द्विचत्वारिंशत् इति श्लोकाभ्यां सिद्धासनेन सह आसनं, प्राणायामः, बन्धः, समाधिः इति एतत् चतुष्टयमपि सम्बध्यते, तेन सिद्धासनस्य वैशिष्ट्यं प्रख्याप्यते। त्रिचत्वारिंशत् तमः श्लोकः, पुनः सिद्धासनस्यैव वैशिष्ट्यं जे गीयते अस्मिन्नपि श्लोके। नासनं सिद्धसदृशं न कुम्भः केवलोपमः, न खेचरी समा मुद्रा न नादसदृशो लयः।
नासनं सिद्धसदृशं न कुम्भः केवलोपमः, न खेचरी समा मुद्रा न नादसदृशो लयः। न आसनं सिद्धसदृशं न कुम्भः केवलोपमः, न खेचरी समा मुद्रा न नादसदृशः लयः।
पुनः सिद्धसदृशम् आसनं नास्ति इत्यर्थः। नासनं सिद्धसदृशं नाम सिद्धेन सह उपमीयते, सिद्धसमकक्ष्यत्वं न कस्यापि आसनस्य अस्ति, सिद्धासनं विशिष्टम् आसनेषु। एवमेव यथा आसनेषु सिद्धासनं विशिष्टम्, एवमेव कुम्भकेषु केवलकुम्भकः विशिष्टः, न कुम्भः केवलोपमः। केवलकुम्भोपमः अन्यः कुम्भकाभ्यासः अस्ति वा नास्ति वा?
नास्ति।
एवमेव मुद्रासु न खेचरी समा मुद्रा, दशमुद्राः उच्यन्ते तृतीयाध्याये हठयोगप्रदीपिकायाः, तत्र विशिष्टा मुद्रा का भवति?
खेचरी मुद्रा।
तस्य विवरणं तस्मिन् प्रकरणे पश्यामः। काचिद् मुद्रा अस्ति दशसु मुद्रासु, तत्र खेचरी नाम काचिद् मुद्रा विशिष्टा भवति। एवमेव न नादसदृशो लयः, लयः नाम समाधिः इत्यर्थः, चित्तस्य विलीनत्वं, यत्किञ्चित् ध्येयवस्तु गृहीत्वा अथवा यङ्कञ्चन ध्यानक्रमम् अनुसृत्य सः लयः करणीयः। तत्र कः क्रमः विशिष्टः इति चेत्, नादस्य उपरि मनसः अवधानं कृत्वा तत्र चेतसः लयः यः भवति तादृशः विशिष्टः, अन्यः कोऽपि लयक्रमः नास्ति। अन्ये अपि लयक्रमाः स्युः, किन्तु नादेन यथा चित्तं विलीयते तथा अन्येन ध्यानाभ्यासेन चित्तं न विलीयते। अग्रे चतुर्थाध्याये हठयोगप्रदीपिकायां नादानुसन्धानम् इति उच्यते। अतः नादानुसन्धानसदृशः लयप्रकारः नास्ति, ಖೇಚರೀ ಸಮಾ ಮುದ್ರಾ ನಾಸ್ತಿ, ಕೇವಲ ಕುಂಭಕ ಸಮಾನಃ ಕುಂಭಕಾಭ್ಯಾಸಃ ನಾಸ್ತಿ, ಏವಮೇವ ಸಿದ್ಧಾಸನ ಸಮಾನಃ ಆಸನ ಪ್ರಕಾರಃ
ನಾಸ್ತಿ.
ತದೇವ ನಮ ತೇಷು ಆಸನೇಷು ಅತ್ಯಂತಂ ಪ್ರಮುಖಂ ಇತಿ ತಾತ್ಪರ್ಯ. ಆಗ್ರೆ ಅಗ್ರಿಮ ಶ್ಲೋಕಃ ಪದ್ಮಾಸನಸ್ಯ ವಿಷಯೇ ಭವತಿ. ಚತ್ವಾರಿ ಆಸನಾನಿ ಪ್ರಮುಖಾಣಿ ಇತಿ ಕಥಿತಂ ಕಿಲ, ಕಾನಿ ತಾನಿ?
ಸಿದ್ಧಾಸನಂ, ಪದ್ಮಾಸನಂ, ಸಿಂಹಾಸನಂ, ಭದ್ರಾಸನಂ.
ಚತ್ವಾರಿ ಆಸನಾನಿ ತತ್ರ ಪ್ರಥಮಂ ವಿಸ್ತರೇಣ ಕಿಂ ಆಸನಂ ಅವಲೋಕಿತಂ ಅಸ್ಮಾಭಿಃ?
ಸಿದ್ಧಾಸನಂ.
ಸಿದ್ಧಂ, ಪದ್ಮಂ, ಸಿಂಹಂ, ಭದ್ರಂ ಇತಿ ಚತ್ವಾರಿ ಆಸನಾನಿ. ತತ್ರ ಸಿದ್ಧಾಸನಂ ಬಹುಧಾ ವಿಸ್ತರೇಣ ತದ್ ವ್ಯಾಖ್ಯಾತಂ, ಪ್ರಾಯಃ ಉಪದಶ ಶ್ಲೋಕೈಃ ತಸೇವ ವಿವರಣಂ ಕೃತಂ. ನಮ ಪಂಚತ್ರಿಂಶತ್ತಮ ಶ್ಲೋಕಾದಾರಭ್ಯ ತ್ರಿಚತ್ವಾರಿಂಶತ್ತಮ ಶ್ಲೋಕ ಪರ್ಯಂತಂ ಕೇವಲಂ ಸಿದ್ಧಾಸನಸ್ಯ ತತ್ಪ್ರಕಾರಾಣಾಂಚ ವಿವರಣಂ ಕೃತಂ. ಸಿದ್ಧಾಸನಾತ್ ಪರಂ ಯಥಾಸಂಖ್ಯಂ ಕಸ್ಯ ಪರ್ಯಾಯಃ? ಪದ್ಮಾಸನಸ್ಯ ಪರ್ಯಾಯಃ, ಸತ್ಯಂ ಖಲು? ಅತಃ ಅಧುನಾ ಪದ್ಮಾಸನಸ್ಯ ವಿವರಣಂ ವಿಧೀಯತೆ. ಕ್ರಮಂ ಅನುಸರತ ಗ್ರಂಥಕರ್ತೃ ಸ್ವಯಮೇವ ಸಂಕಲ್ಪಿತಃ ಕಶ್ಚನ ಕ್ರಮಃ, ಸಿದ್ಧಂ, ಪದ್ಮಂ, ಭದ್ರಮಿತಿ ತಮೇವ ಕ್ರಮಂ ಅನುಸರನ್ ಅಧುನಾ ಪದ್ಮಾಸನಸ್ಯ ವಿಷಯೇ ವಿವರಣಂ ಕರೋತಿ. ಶ್ಲೋಕಂ ಪಶ್ಯಾಮಃ. ಚತುಶ್ಚತ್ವಾರಿಂಶತ್ತಮಃ ಶ್ಲೋಕಃ ಪ್ರಥಮಾಧ್ಯಾಯೇ. ವಾಮೋರು ಪರಿದಕ್ಷಿಣಂ ಚ ಚರಣಂ ಸಂಸ್ಥಾಪ್ಯ ವಾಮಂ ತಥಾ ದಕ್ಷೋರೂಪರಿ ಪಶ್ಚಿಮೇನ ವಿಧಿನಾ ಕೃತ್ವಾ ಕರಾಭ್ಯಾಂ ದೃಢಂ ಅಂಗುಷ್ಠೌ ಹೃದಯೇ ನಿಧಾಯ ಚಿಬುಕಂ ನಾಸಾಗ್ರಮಾಲೋಕಯೇತ್ ಏತದ್ವ್ಯಾಧಿ ವಿನಾಶಕಾರ್ಯಮಿನಾಂ ಪದ್ಮಾಸನಂ ಪ್ರೋಚ್ಯತೆ.
ವಾಮೋರೂಪರಿ ದಕ್ಷಿಣಂ ಚ ಚರಣಂ ಸಂಸ್ಥಾಪ್ಯ ವಾಮಂ ತಥಾ ದಕ್ಷೋರೂಪರಿ ಪಶ್ಚಿಮೇನ ವಿಧಿನಾ ಕೃತ್ವಾ ಕರಾಭ್ಯಾಂ ದೃಢಂ ಅಂಗುಷ್ಠೌ ಹೃದಯೇ ನಿಧಾಯ ಚಿಬುಕಂ ನಾಸಾಗ್ರಮಾಲೋಕಯೇದ್ ಏತದ್ವ್ಯಾಧಿ ವಿನಾಶಕಾರಿಯಮಿನಾಂ ಪದ್ಮಾಸನಂ ಪ್ರೋಚ್ಯತೆ. ವಾಮೋರು ಉಪರಿ ದಕ್ಷಿಣಂ ಚ ಚರಣಂ ಸಂಸ್ಥಾಪ್ಯ ವಾಮಂ ತಥಾ ದಕ್ಷೋರು ಉಪರಿ ಪಶ್ಚಿಮೇನ ವಿಧಿನಾ ಕೃತ್ವಾ ಕರಾಭ್ಯಾಂ ದೃಢಂ ಅಂಗುಷ್ಠೌ ಹೃದಯೇ ನಿಧಾಯ ಚಿಬುಕಂ ನಾಸಾಗ್ರಂ ಆಲೋಕಯೇತ್ ಏತತ್ ವ್ಯಾಧಿ ವಿನಾಶಕಾರಿ ಯಮಿನಾಂ ಪದ್ಮಾಸನಂ ಪ್ರೋಚ್ಯತೆ.
ಅಸ್ಮಿನ್ ಶ್ಲೋಕೆ ಪದ್ಮಾಸನಂ ಪ್ರೋಚ್ಯತೆ ಇತ್ಯುಕ್ತಂ ವಸ್ತುತಃ ವ್ಯವಹಾರೇ ಏತತ್ ಬದ್ಧ ಪದ್ಮಾಸನಂ ಭವತಿ. ಬದ್ಧ ಪದ್ಮಾಸನಸ್ಯೈವ ವಿವರಣಂ ಕ್ರಿಯತೆ ಕಿಂತು ಪದ್ಮಾಸನಂ ಇತಿ ವ್ಯವಹ್ರಿಯತೆ. ಅಧುನಾ ಅಸ್ಯ ವಿವರಣಂ ಪಶ್ಯಾಮಃ. ಪ್ರಥಮಂ ಕಿಂ ಕರಣೀಯಂ? ವಾಮ ಊರು ಉಪರಿ ದಕ್ಷಿಣಂ ಚರಣಂ ಸ್ಥಾಪನೀಯಂ. ಸಂಸ್ಥಾಪ್ಯ ಇತ್ಯಸ್ತಿ. ಕಿಂ ಕರಣೀಯಂ? ದಕ್ಷಿಣಸ್ಯ ಚರಣಸ್ಯ ಕುತ್ರ ಸ್ಥಾಪನಂ ಕರಣೀಯಂ? ವಾಮ ಊರು ಉಪರಿ ಗೃಹೀತವಾ? ತಥಾ ಅನಂತರಂ ತೇನೈವ ಕ್ರಮೇಣ, ಇದಾನಿಂ ದಕ್ಷಿಣ ಊರು ಭಾಗ ಅಸ್ತಿ, ತಸ್ಯ ಉಪರಿ ವಾಮಚರಣಂ ಸ್ಥಾಪನೀಯಂ. ವಾಮ ಊರು ಉಪರಿ ದಕ್ಷಿಣಂಚ ಚರಣಂ ಸಂಸ್ಥಾಪ್ಯ ವಾಮಂ, ವಾಮಂ ನಾಮ ವಾಮಂ ಚರಣಂ ಇತ್ಯರ್ಥಃ. ವಾಮಂ ಚರಣಂ ತಥಾ ತೇನೈವ ಕ್ರಮೇಣ ಕುತ್ರ ಸ್ಥಾಪನೀಯಂ?
ದಕ್ಷಿಣ ಊರುನಃ ಉಪರಿ.
ಸತ್ಯಂ, ದಕ್ಷಿಣ ಊರು ಉಪರಿ ಸ್ಥಾಪನೀಯಂ. ಅನಂತರ ಏತತ್ ಸಾಮಾನ್ಯತಃ ಏತಾವದೇವ ಪದ್ಮಾಸನಂ ಭವತಿ. ಜ್ಞಾತಂ ಕಿಲ? ಸಾಮಾನ್ಯತಃ ಲೋಕೆ ಅಧುನಾ ಪದ್ಮಾಸನಂ ಇತಿ ಯದಿ ಉಚ್ಯತೆ ಏತಾವತ್ ಪರ್ಯಂತಮೇವ ಕ್ರಿಯತೆ. ಕಿಂಚ ಅಧುನಾ ಇತೋಪಿ ಕಿಂಚಿದ್ ಅಗ್ರೇ ಕ್ರಿಯತೆ ಏತಸ್ಯ, ಏತಸ್ಮಾತ್ ಅಗ್ರೇ ಅಪಿ ಕಿಂಚಿದ್ ಅಸ್ತಿ. ಪಶ್ಚಿಮೇನ ವಿಧಿನಾ, ಪಶ್ಚಿಮೇನ ವಿಧಿನಾ ನಾಮ ಪೃಷ್ಠತಃ पश्चिमशब्दस्य पृष्ठतः इति. इदानीं द्वौ हस्तौ अधुना तत्र इतोपि न व्यापारितौ अस्मिन् आसने, एतावता पादयोः एव विन्यासः उक्तः. अधुना हस्ताभ्यां किं करणीयम् इति उच्यते. इदानीं दक्षिणहस्तः अस्ति किल, सः हस्तः किं करणीयः इति चेत् पश्चिमेन विधिना पृष्ठतः नेतव्यः. पृष्ठतः नीत्वा दक्षिणपादस्य अङ्गुष्ठभागः अस्ति किल, सः गृहीतव्यः. दक्षिणपादः कुत्र अस्ति इति चेत् वाम ऊरुमूले अस्ति. हस्तः एवं पृष्ठतः कृत्वा दक्षिणहस्तेन दक्षिणाङ्गुष्ठस्य ग्रहणं करणीयम्. इदानीं कः हस्तः अवशिष्टः?
वामहस्तः.
वामहस्तः अपि पुनः पश्चिमेन विधिना तन्नाम पृष्ठतः कृत्वा किं करणीयं? वामहस्तेन वामपाद अङ्गुष्ठस्य ग्रहणं करणीयम्. यतोहि वामपादाङ्गुष्ठं कुत्र अस्ति इति चेत् दक्षिण ऊरुमूले अस्ति. अतः एवं बद्धं जातं किल, हस्तद्वयेन अथवा करद्वयेन पादद्वयं बद्धं जातं. तदिदं पद्मासनस्थितौ कराभ्यां पादयोः बन्धः कृतः, तस्मात् लोकव्यवहारे इदमासनं किमित्युच्यते?
बद्धपद्मासनम्.
परन्तु अस्मिन् ग्रन्थे तु इदमासनं पद्मासनम् इति पदेन व्यवह्रियते. एतावता कार्यं न समाप्तम्. पादयोः स्थापनं, हस्तयोः विन्यासः, बन्धनं जातम्. अङ्गुष्ठौ नाम अत्र अन्वयः कथमस्ति? पश्चिमेन विधिना कराभ्याम् अङ्गुष्ठौ दृढं धृत्वा. दृश्यते वा एतत् सर्वम्? तथा अन्वयः. अङ्गुष्ठौ इति अग्रिमपङ्क्तौ अस्ति, तद् उपरि स्वीकरणीयम्. पश्चिमेन विधिना कराभ्याम् अङ्गुष्ठौ दृढं धृत्वा. तत्र शिथिलतया न ग्रहणीयं. कथं ग्रहणीयं? दृढं ग्रहणीयम्. अन्यत् इतोपि कार्यमस्ति. किं करणीयं? हृदये निधाय चिबुकम्. चिबुकमस्ति, चिबुकं कुत्र निधातव्यं? हृदये निधातव्यम्. पूर्वत्रापि उक्तं, हृदये निधानं नाम साक्षात् हृदये स्थापनं दुश्शकम्. अतः नाम तत्र हृदयभागात् चतुरङ्गुल मानं करणीयं, तत्र चिबुकस्य स्थापनं करणीयं. हृदयात् ऊर्ध्वं चतुरङ्गुलमानं स्वीकरणीयं, तत्र चिबुकस्य बन्धः करणीयः, तस्य निधानं करणीयं, स्थापनं करणीयम्. एतावता कार्यं समाप्तं वा? इतोपि एकं कार्यमस्ति. नासाग्रम् आलोकयेत्. दृष्टिः अपि उच्यते. नेत्रयोः पिधानं न करणीयम्. तत्र दृष्टिः कुत्र न्यस्ता भवेत्?
नासाग्रे.
अग्रभागे तत्र दृष्टिः न्यस्ता भवेत्. नासाग्रम् आलोकयेत् नाम पश्येत्. अनेन आसनस्य विवरणं समाप्तम्. इतः परम् अन्तिमपङ्क्त्या नाम आसनस्य नामकरणं कृत्वा, नामनिर्देशं कृत्वा किञ्चित् प्रयोजनमपि उच्यते. स्पष्टं किम् उच्यते अग्रिम अन्तिमपङ्क्तौ? एतत् पद्मासनं प्रोच्यते. नाम एवं यदि क्रियते तर्हि एतत् किमिति प्रोच्यते? पद्मासनं प्रोच्यते. किं करोति एतत् पद्मासनं? किम् अनेन प्रयोजनं सिद्ध्यति? यमिनां व्याधिविनाशकारी. ನಮ ಯೇ ಸಂಯಮಿನಃ ಯೋಗಾಭ್ಯಾಸ ಪರಾಹ ಯೋಗಾನುಷ್ಠಾನ ಪರಾಹ ಯಮ ತೇಷಾಂ ಯೋಗಿನಾಂ ಸರ್ವ ವ್ಯಾಧಿ ವಿನಾಶನಂ ಕರೋತಿ ಈದೃಶಂ ಪದ್ಮಾಸನಂ ಇತಿ. ಏವಂ ಪದ್ಮಾಸನಸ್ಯ ವಿವರಣಂ ಕೃತಂ. ಅಗ್ರೆ ಪಂಚಚತ್ವಾರಿಂಶತ್ತಮ ಶ್ಲೋಕಃ ಅಸ್ತಿ, ಷಟ್ಚತ್ವಾರಿಂಶತ್ತಮ ಶ್ಲೋಕಃ ಅಸ್ತಿ. ತಾಭ್ಯಾಂ ಕಿಂಚಿತ್ ಪದ್ಮಾಸನಾನುಷ್ಠಾನಸ್ಯ ಮತಾಂತರಂ ಕಥ್ಯತೆ. ಕಶ್ಚನ ಅನ್ಯ ಪ್ರಕಾರ, ಪದ್ಮಾಸನಾನುಷ್ಠಾನಸ್ಯ ಅನ್ಯ ಕಶ್ಚನ ಪ್ರಕಾರ ಉಚ್ಯತೆ ಶ್ಲೋಕಾಭ್ಯಾಂ. ಪಂಚಚತ್ವಾರಿಂಶತ್ ಷಟ್ಚತ್ವಾರಿಂಶತ್ ಸಂಖ್ಯಾಕಾಭ್ಯಾಂ ಶ್ಲೋಕಾಭ್ಯಾಂ ಪದ್ಮಾಸನಸ್ಯ ಅನುಷ್ಠಾನೇ ಪ್ರಕಾರಾಂತರಂ ಕಥ್ಯತೆ. ತತ್ ಪಶ್ಯಾಮಃ. ಶ್ಲೋಕದ್ವಯಂ ಮಿಲಿತ್ವಾ ಪಠಾಮಃ. ಏತದ್ ಏಕವಾರಂ ಅಹಂ ಉಚ್ಚಾರಯಾಮಿ, ತದನು ಶ್ಲೋಕೌ ಉಚ್ಚಾರ್ಯತಾಂ ಪದಚ್ಛೇದಶ್ಚ ಕ್ರಿಯತಾಂ. ಉತ್ಥಾನೌ ಚರಣೌ ಕೃತ್ವಾ ಊರು ಸಂಸ್ಥೌ ಪ್ರಯತ್ನತಃ ಊರು ಮಧ್ಯೆ ತಥೋತ್ಥಾನೌ ಪಾಣೀಕೃತ್ವಾ ತಥೋ ದೃಶೌ ನಾಸಾಗ್ರೇ ವಿನ್ಯಸೇದ್ರಾಜದಂತಮೂಲೇ ತು ಜಿಹ್ವಯಾ ಉತ್ತಂಭ್ಯ ಚಿಬುಕಂ ವಕ್ಷಸ್ಯುತ್ಥಾಪ್ಯ ಪವನಂ ಶನೈಹಿ.
ಉತ್ಥಾನೌ ಚರಣೌ ಕೃತ್ವಾ ಊರು ಸಂಸ್ಥೌ ಪ್ರಯತ್ನತಃ ಊರು ಮಧ್ಯೆ ತಥೋತ್ಥಾನೌ ಪಾಣೀಕೃತ್ವಾ ತಥೋ ದೃಶೌ ನಾಸಾಗ್ರೇ ವಿನ್ಯಸೇದ್ರಾಜದಂತಮೂಲೇ ತು ಜಿಹ್ವಯಾ ಉತ್ತಂಭ್ಯ ಚಿಬುಕಂ ವಕ್ಷಸ್ಯುತ್ಥಾಪ್ಯ ಪವನಂ ಶನೈಹಿ. ಉತ್ಥಾನೌ ಚರಣೌ ಕೃತ್ವಾ ಊರು ಸಂಸ್ಥೌ ಪ್ರಯತ್ನತಃ ಊರು ಮಧ್ಯೆ ತಥಾ ಉತ್ಥಾನೌ ಪಾಣೀ ಕೃತ್ವಾ ತತಃ ದೃಶೌ ನಾಸಾಗ್ರೇ ವಿನ್ಯಸೇತ್ ರಾಜದಂತಮೂಲೇ ತು ಜಿಹ್ವಯಾ ಉತ್ತಂಭ್ಯ ಚಿಬುಕಂ ವಕ್ಷಸಿ ಉತ್ಥಾಪ್ಯ ಪವನಂ ಶನೈಹಿ.
ಅತ್ರ ವ್ಯಾಖ್ಯಾತ ವದತಿ, ಮತ್ಸ್ಯೇಂದ್ರನಾಥಾಭಿಮತಂ ಪದ್ಮಾಸನಮಾಹ ಇತಿ. ತರ್ಹಿ ಪೂರ್ವತನಂ ಯತ್ ಪದ್ಮಾಸನಂ ಬದ್ಧಪದ್ಮಾಸನಂ ತತ್ ಆಚಾರ್ಯಾಂತರಸ್ಯ ಮತಂ ಅಥವಾ ಸ್ವಯಂ ಸ್ವಾತ್ಮಾರಾಮಸ್ಯ ಮತಂ. ಚತುಶ್ಚತ್ವಾರಿಂಶತ್ತಮೇ ಶ್ಲೋಕೆ ಯದುಕ್ತಂ ಪದ್ಮಾಸನಂ ತತ್ ಸ್ವಯಂ ಸ್ವಾತ್ಮಾರಾಮಸ್ಯ ಮತಂ ಅಥವಾ ಅನ್ಯಸ್ಯ ಪ್ರಾಚೀನಸ್ಯ ಆಚಾರ್ಯಸ್ಯ ಮತಂ. ಅಧುನಾ ಅಸ್ಮಿನ್ ನಮ ಏತತ್ ಶ್ಲೋಕದ್ವಯೇ ಯತ್ ಪದ್ಮಾಸನಂ ವಿವ್ರಿಯತೆ ತತ್ ಕಸ್ಯ ಮತಂ? ಮತ್ಸ್ಯೇಂದ್ರನಾಥಸ್ಯ ಇದಂ ಮತಂ ಇತಿ. ಪಶ್ಯಾಮಃ ಕಿಂ ವದತಿ ಇತಿ ಚೇತ್, ಉತ್ಥಾನೌ ಚರಣೌ ಪ್ರಯತ್ನತಃ ಊರು ಸಂಸ್ಥೌ ಕೃತ್ವಾ ಇತಿ. ನಮ ಪೂರ್ವಂ ಯದುಕ್ತಂ ತದೇವ ಸಾಮಾನ್ಯಂ ಪದ್ಮಾಸನಂ. ಉತ್ಥಾನ ಚರಣಯೋಃ ಉತ್ಥಾನತ್ವಂ ನಾಮ ಕಿಂ ಇತಿ ಚೇತ್, ಫೇಸಿಂಗ್ ಅಪ್ವರ್ಡ್ಸ್ ಇತಿ ಅರ್ಥಃ. ಪಾದಂ ಪಾದಂ ಯದಸ್ತಿ ಪಾದಂ ತತ್ ಆಕಾಶಂ ಪಶ್ಯೇದಿತಿ ತನ್ನಾಮ ಪೂರ್ವಂ ಯದುಕ್ತಂ ತದೇವ. ವಾಮ ಊರು ಉಪರಿ ದಕ್ಷಿಣಸ್ಯ ಚರಣಸ್ಯ ಸ್ಥಾಪನಂ ಕರಣೀಯಂ. ಏವಂ ದಕ್ಷಿಣ ಊರುಭಾಗಸ್ಯ ಉಪರಿ ವಾಮಚರಣಸ್ಯ ಸ್ಥಾಪನಂ ಕರಣೀಯಂ. ತಥಾ ಸತಿ ಕಿಂ ಭವತಿ, ಚರಣಯೋಃ ಉತ್ಥಾನತ್ವಂ ನಾಮ ಆಕಾಶಾಭಿಮುಖತ್ವಂ ಸ್ವಯಮೇವ ಸಿದ್ಧ್ಯತೆ. ಏತತ್ ಪ್ರಕೃಷ್ಟಯತ್ನಾತ್ ಕರಣೀಯಂ. ನಮ ಬಹು ಸಮ್ಯಕ್ ದೃಢತೆಯ ಪ್ರಯತ್ನತಃ ತತ್ ಕರಣೀಯಂ, ತತ್ರ ಶೈಥಿಲ್ಯಂ ನ ಭವೇತ್. ಅತಃ ಪ್ರಯತ್ನತಃ ಏವಂ ಉತ್ಥಾನೌ ಚರಣೌ ಊರು ಸಂಸ್ಥೌ ಕೃತ್ವಾ ಅಗ್ರೆ ಕಿಂ ಕರಣೀಯಂ ಇತಿ ಚೇತ್, ಊರು ಮಧ್ಯೆ ತಥಾ ಉತ್ಥಾನೌ ಪಾಣಿ ಕೃತ್ವಾ ಇತಿ. ನಾಮ ಪಾಣಿ, ಪಾಣಿ ಶಬ್ದಸ್ಯ ಹಸ್ತಃ, ನಮ ಹಸ್ತಭಾಗಃ ಅಪಿ ಉತ್ಥಾನ ಸ್ಥಿತೌ ಸ್ಥಾಪನೀಯಃ. ಊರು ಸಂಸ್ಥ ಉತ್ಥಾನ ಪಾದ ಉಭಯ ಪಾರ್ಷ್ಣಿ ಸಂಲಗ್ನ ಪೃಷ್ಠಂ ಇತ್ಯರ್ಥಃ. ತತ್ರ ಹಸ್ತಯೋಃ ಸ್ಥಾಪನಂ ಕುತ್ರ ಕರಣೀಯಂ ಇತಿ ಚೇತ್, ನಮ್ಮ ವಾಮಹಸ್ತಃ ಕುತ್ರ ಸ್ಥಾಪನೀಯಃ ಇತಿ ಚೇತ್, ವಾಮ ಊರು ಉಪರಿ ಉತ್ಥಾನ ಸ್ಥಿತೌ ದಕ್ಷಿಣ ಪಾದಃ ಅಸ್ತಿ. ಸತ್ಯಂ ವಾ? ತತ್ರ ಪಾರ್ಷ್ಣಿಭಾಗಃ ಅಸ್ತಿ, ದಕ್ಷಿಣ ಪಾದಸ್ಯ ಪಾರ್ಷ್ಣಿಭಾಗಃ. ಪಾರ್ಷ್ಣಿಭಾಗಃ ನಾಮ ಬೇಸ್ ಆಫ್ ದ ಲೆಗ್, ಬಿಲೋ ದ ಆಂಕಲ್, ತತ್ರ ಇದಂ ಅಸ್ತಿ ಕಿಲ, ಪಾರ್ಷ್ಣಿಭಾಗಃ ಅಸ್ತಿ. ತಸ್ಯ ಉಪರಿ ವಾಮಹಸ್ತಃ ಸ್ಥಾಪನೀಯಃ. ಏವಮೇವ ದಕ್ಷಿಣಹಸ್ತಃ ಕುತ್ರ ಸ್ಥಾಪನೀಯಃ ಇತಿ ಚೇತ್, ಉತ್ಥಾನ ಸ್ಥಿತೌ ವಿದ್ಯಮಾನಸ್ಯ ವಾಮಪಾದಸ್ಯ ಪಾರ್ಷ್ಣಿಭಾಗಃ ಅಸ್ತಿ, ತದುಪರಿ ದಕ್ಷಿಣಕರಸ್ಯ ಉತ್ಥಾನಸ್ಥಿತೌ ಸ್ಥಾಪನಂ ಕರಣೀಯಂ. ಕರದ್ವಯಮಪಿ ತತ್ರ ಆಕಾಶಾಭಿಮುಖಂ ಕೃತ್ವಾ ತತ್ರ ನಾಭಿ ಸಮೀಪೆ ಆಗಚ್ಛತಿ. ನಾಭಿ ಸಮೀಪೆ ಯಥಾ ಕರದ್ವಯಮಪಿ ಸ್ಥಾಪಿತಂ ಭವೇತ್, ತಥಾ ಉತ್ಥಾನ ಚರಣಯೋಃ ಉಪರಿ ತತ್ ಕರದ್ವಯಮಪಿ ಸ್ಥಾಪನೀಯಂ ಇತಿ. ಪುನಃ ಕಿಂಚಿತ್ ವಿವೃಣೋಮಿ, ಪಶ್ಯತು ಬಹು ಸರಳಮೇವ ಏತತ್. ಪದ್ಮಾಸನಂ ಕೃತಂ, ಪದ್ಮಾಸನೆ ಕಿಂ ಜಾತಮಸ್ತಿ, ಪಾದದ್ವಯಂ ಚರಣದ್ವಯಮಪಿ ಉತ್ಥಾನಸ್ಥಿತೌ ವರ್ತತೆ. ತಯೋಃ ಚರಣಯೋಃ ಉಪರಿ ಕರದ್ವಯಮಪಿ ಉತ್ಥಾನಸ್ಥಿತೌ ಸ್ಥಾಪನೀಯಂ ತಾವದೇವ. ತದಾ ನಮ್ಮ ಕರದ್ವಯಸ್ಯಾಪಿ ಅಗ್ರಭಾಗಃ ಪ್ರಾಯಃ ನಾಭಿಭಾಗಸ್ಯ ಸಮೀಪೆ ಭವತಿ, ತಥಾ ಉಪವೇಷ್ಟವ್ಯಂ. ಏತಾವತಾ ಹಸ್ತಯೋಃ ಪಾದಯೋಃ ಚ ಸ್ಥಿತಿಃ ಉಕ್ತಾ. ತತೋ ದೃಶೌ, ಅನಂತರಂ ದೃಷ್ಟಿಃ ಕುತ್ರ ಭವೇತ್ ಇತಿ ಚೇತ್, ನಾಸಾಗ್ರೇ ಸೇತ್, ನಾಸಾಗ್ರಭಾಗೇ ದೃಷ್ಟಿಃ ಭವೇತ್. ಕಿಂಚ ಅತ್ರ ಇತೋಪಿ ಕಿಂಚಿತ್ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಂ ಉಚ್ಯತೆ. ಜಿಹ್ವಾ, ಜಿಹ್ವಯಾ ತತ್ರ ರಾಜದಂತಮೂಲೆ ಸ್ಪರ್ಶ ಕರಣೀಯ. ರಾಜದಂತ ಶಬ್ದಸ್ಯ ದಂತಪಂಕ್ತಿ ಅಸ್ತಿ ಅಸ್ಮಾಕಂ ಉಪರಿ ಅಧಃ ಇತಿ. ಉಪರಿತನ ದಂತಪಂಕ್ತಿ ಅಸ್ತಿ ಕಿಲ, ತತ್ರ ಮಧ್ಯೆ ವಿದ್ಯಮಾನೌ ದ್ವೌ ದಂತೌ ಭವತಃ ಖಲು. ಪುರತಃ ಅಸ್ಮಾಕಂ ಮುಖಮುದ್ಘಾಟ್ಯತೆ ಚೇತ್, ತತ್ರ ಸಾಕ್ಷಾತ್ ಉಪರಿತನ ದಂತಪಂಕ್ತೌ ಮಧ್ಯೆ ವಿದ್ಯಮಾನೌ ದ್ವೌ ದಂತೌ ರಾಜದಂತಪದೇನ ವ್ಯವಹ್ರಿಯೇತೆ. ತಯೋಃ ದಂತಯೋಃ ಮೂಲೆ ಕಿಂ ಕರಣೀಯಂ? ಸ್ಪರ್ಶನಂ ಕರಣೀಯಂ. ತತ್ರ ಜಿಹ್ವಾಯಾಃ ಬಂಧಃ, ಜಿಹ್ವಾಗ್ರೇಣ ರಾಜದಂತಮೂಲೆ ತತ್ರ ಬಂಧನಂ ಕರಣೀಯಂ. ನಮ ಜಿಹ್ವಾಗ್ರಂ ದೃಢತಯಾ ರಾಜದಂತಮೂಲೆ ಸ್ಥಾಪನೀಯಂ. ತತ್ರ ರಾಜದಂತೌ ಭವತಃ, ತಯೋಃ ಪೃಷ್ಠಭಾಗಃ ಭವತಿ ಕಿಲ, ತಸ್ಯ ಉಪರಿ ಜಿಹ್ವಾಯಾಃ ಬಂಧನಂ ಕರಣೀಯಂ. ನಮ ಜಿಹ್ವಾಯಾಃ ಅಪಿ ಕಿಮರ್ಥಂ ಬಂಧನಂ ಕರ್ತವ್ಯಮಿತಿ ಚೇತ್, ಕಿಂ ಜಾಯತೆ, ವಯಂ ಕಿಂಚಿತ್ ಚಿಂತಯಾಮಃ ಚೇತ್, ಹಸ್ತಪಾದಾದಿಕಂ ನ ಚಾಲಯಾಮಃ, ತಥಾಪಿ ಕಿಂ ಭವತಿ ಜಿಹ್ವಾ ಸಂಚರಂತಿ ಭವತಿ. ಮನಸಿ ವಿದ್ಯಮಾನಾಃ ಶಬ್ದಾಃ ಜಿಹ್ವಾ ಚಾಲನೇನ ತತ್ರ ತತ್ರ ಅಭಿವ್ಯಜ್ಯಮಾನಾಃ ಭವಂತಿ. ನಮ ಶಬ್ದತ್ವೇನ ನ ನಿಸೃತಾಃ ಚೇದಪಿ ಜಿಹ್ವಾಯಾಃ ಇತಸ್ತತಃ ಚಲನಂ ಭವತಿ. ಯಥಾ ವಯಂ ನಿದ್ರಾಂ ಕುರ್ಮಃ ತದಾ ತತ್ರ ಸ್ಟಿಲ್ ತತ್ರ ತತ್ರ ಐ ಬಾಲ್ಸ್ ಮೂಮೆಂಟ್ ಭವತಿ ಕಿಲ, ನೇತ್ರೇ ಪಿಹಿತೆ ಸತ್ಯಪಿ. ಏವಮೇವ ಕಶ್ಚಿತ್ ಮೌನಂ ಉಪವಿಶತಿ ಚೇದಪಿ ತಸ್ಯ ಮಾನಸಿಕ ಚಿಂತನ ಪ್ರಭಾವೇಣ ಜಿಹ್ವಾಯಾಃ ಚಲನಂ ಭವತಿ. ಯದಿ ಜಿಹ್ವಾಯಾಃ ಅಪಿ ನಿರೋಧಃ ಕ್ರಿಯತೆ ಕಿಂಚಿತ್ ತತ್ರತ್ಯಃ ವಿಕ್ಷೇಪಃ ನಿವಾರಯಿತುಂ ಶಕ್ಯತೆ. अयं जिह्वाबन्धः अनन्तरं चिबुकं वक्षसि उत्तम्भ्य अग्रे किं करणीयं चिबुकं वक्षसि उत्तम्भ्य पूर्वोक्तक्रमेण हृदये निधाय इत्युक्तं किल तदेव पदान्तरेण कथ्यते चिबुकभागः वक्षसि सम्यक् दृढं स्थापनीयः अनन्तरं पवनम् उत्थाप्य इति नाम प्राणः शरीरात् नाम नाभेः उपरि उत्थापनीयः इति तन्नाम मूलबन्धस्य अनुष्ठानं करणीयम् इति एवम् अस्यां स्थितौ मूलबन्धस्य अनुष्ठानं विधेयं तदेव प्राणस्य उपरि कर्षणं करणीयम् एवं क्रियते चेत् एतत् पद्मासनं भवति सामान्यं पद्मासनं लोकप्रसिद्धमासनं करणीयं तत्र उपरि विद्यमानयोः चरणयोः उपरि उत्थानस्थितौ करद्वयस्य स्थापनं करणीयं तदनन्तरं दृष्टिः नासाग्रे भवेत् जिह्वा राजदन्तमूले भवेत् चिबुकं वक्षसि सम्यक् स्थापितं भवेत् अनन्तरं मूलबन्ध अनुष्ठानेन प्राणस्य उपरि आनयनं करणीयम् एतदेव मत्स्येन्द्रनाथाभिमतं किं
पद्मासनं
सम्यक् अग्रिमश्लोकः अग्रिमेन श्लोकेन स्थगयामः इदं पद्मासनं प्रोक्तं सर्वव्याधिविनाशनं दुर्लभं येन केनापि धीमता लभ्यते भुवि
इदं पद्मासनं प्रोक्तं सर्वव्याधिविनाशनं दुर्लभं येन केनापि धीमता लभ्यते भुवि इदं पद्मासनं प्रोक्तं सर्वव्याधिविनाशनं दुर्लभं येन केन अपि धीमता लभ्यते भुवि
सरलः श्लोकः एतदेव पद्मासनम् इति प्रोक्तम् एतत् किं करोति
सर्वव्याधिविनाशनं भवति
आम् अनेन अनन्तरम् एतत् येन केनापि दुर्लभं न कस्य सामान्यमनुष्येण केनापि तत् लब्धुं न शक्यते यः भाग्यहीनः तस्य इदं न लभ्यते एतादृशं पद्मासनं सः नाम तद् भगवद्गीतायाम् उच्यते किल आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनं आश्चर्यवद् वदति तथैव चान्यः इति आत्मनः विषये उच्यते अत्र पद्मासनस्य विषये तदेव उच्यते नाम केचन न शृण्वन्त्येव श्रुत्वापि केचन न अनुतिष्ठन्ति परन्तु केचन अत्यन्तं विरलाः एव एतत् श्रुत्वा अनुष्ठातुमर्हन्ति भुवि भूलोके धीमता एव लभ्यते नाम कश्चित् धीमान् बुद्धिमान् सः एव एतत् नाम एतस्य रहस्यं ज्ञात्वा एवम् अनुष्ठातुं कश्चित् धीमान् बुद्धिमान् एव समर्थो भवति इति पद्मासनस्य विवरणम् अग्रेपि किञ्चित् पद्मासनस्य विवरणम् अस्ति एतावता मतद्वयं कथितम् एकं स्वात्मारामिमतं द्वितीयं मत्स्येन्द्रनाथस्य मतम् इतोपि किञ्चित् प्रकारान्तरम् अग्रिमे श्लोके पद्मासनस्य कथ्यते तत् अग्रिमे वर्गे वयं पश्यामः अत्र वर्गं स्थगयामः श्री आदिनाथाय नमोऽस्तु तस्मै येनोपदिष्टा हठयोगविद्या विभ्राजते प्रोन्नतराजयोगम् आरोढुमिच्छोरधिरोहिणीव